नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आनी विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. भारताचो शेजारी संवसारीक आतंकवादाचे केंद्र आसा आनी स्वातंत्र्या उपरांत आतंकवादाच्या आव्हानाक तोंड दिवचे पडला अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगलां. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज बिहाराच्या दिसभराच्या भोंवडेर आसतले. हिमाचल प्रदेशांतल्या शीत वाळवंटी जैवमंडळ राखीव वाठाराक युनेस्कोच्या संवसारीक जैवमंडळ राखीव जाळयेन आस्पावीत केला. आता पुराय खबरो. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आनी विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 126वो भाग आसतलो. ही कार्यावळ पुराय आकाशवाणी आनी दूरदर्शन नेटवर्क एआयआर न्यूज संकेतथळ न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर प्रसारीत जातली. तशेंच एआयआर न्यूज डीडी न्यूज पीएमओ आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताचे थेट प्रसारण जातले. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयज बिहाराच्या दिसभराच्या भोंवडेर आसतले. पाटणा पावल्या उपरांत आयज सकाळी पाटणाच्या जयप्रकाश गोलंबर हांगा ते लोकनायक जयप्रकाश नारायण हांच्या पुतळ्यांचेर फुलां ओपून श्रद्धांजली दितले. पाटणातल्या साहित्य अकादमीच्या कार्यावळीच्या उन्मेष ह्या 3र्या आवृत्तीच्या निवेदन सुवाळ्यांत ते वांटो घेतले. आशियाई खंडातलो एक व्हडलो साहित्य महोत्सव म्हणून नामना मेळिल्ल्या ह्या कार्यावळीन भारत आनी परदेशांतले 600 वयर साहित्यकार कलाकार आनी नाट्य व्यक्ती एकठांय आयल्यात, जे 90 वर्सां परस भास आनी बोलींचे प्रतिनिधित्व करता. तशेंच उपराष्ट्रपती दनपरा मुझफ्फरपुराच्या कटरा हांगाच्या चामुंडा देवी देवळांत दर्शन घेतले. सेवा आनी सुशासन म्हळ्यार लोकसेवा आनी सुशासन ह्या मंत्रान मार्गदर्शन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला सरकार परिवर्तन आनी प्रगती हाडपा खातीर अथक परिश्रम घेता. आयज ह्या खाशेल्या माळेंत सेवा पर्व मोदी सरकारान अटल पेन्शन येवजणेवरवी भारताच्या असंघटीत कामगारांची समाजीक सुरक्षा घटमूट केल्या.
नरेंद्र मोदी सरकारान भारताच्या असंघटीत कामगारांच्या गरजांकडे खासा लक्ष दिला. असंघटीत कामगारांमधील दीर्घायुष्याचे धोके आणि निवृत्ती सुरक्षेचा उणाव या दोट्टी आव्हानांक फुडो करपाक मी 2015 वर्सा अटल पेन्शन योजना सुरू केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी ही येवजण सदस्यांचे भविष्य कसे असतले हातून स्पष्ट केला.
अगर आप 20 साल की उम्र के हैं, 25 साल की उम्र के हैं, 30 साल की उम्र के हैं और अभी से आप पैसा जमा कराना चालू करोगे, जितना जमा कराओगे उसके अनुपात में 60 साल की उम्र होने के बाद आपको पेंशन मिलना शुरू हो जाएगा. सरकार उसमें पैसे डालेगी और आपको कभी बुढ़ापे में किसी के पास हाथ फहराने की नौबत नहीं आएगी. आपका बुढ़ापा भी सीख जाए और आप जो पैसा जमा कराएंगे आपके स्वर्गवास के बाद वो पेंशन आपकी पत्नी को मिलेगा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी ही येवजण सदस्यांचे भविष्य कसे असतले हे स्पष्ट केला. ह्या येवजणेची रचना निवृत्ती खातीर स्वेच्छीक बचतीक प्रोत्साहन दिवपाक केल्या, जातून सामील जावपाचे वय आनी योगदानाच्या रकमेकडे जोडलेले परिभाषित पेन्शनाचे फायदे दिल्यात. प्रामुख्यान अनौपचारिक क्षेत्रातले गरीब आनी वंचित कामगारांक लक्ष्य करून ही येवजण देशातली सगळ्यात समावेशक आनी सुलभ सामाजिक सुरक्षा उपक्रमापैकी एक म्हणून उद्याल्या. या वर्षाच्या सुरुवातीक पेन्शन येवजणेन 8 कोटी गिरायकांचो आंकडो उपला आनी 45,000 कोटी रुपया परस चड निधी उबारला. हातून बायलांचो सहभाग वाडला, जे आता सगळी सदस्यांपैकी जवळजवळ 48% आसात. या योजनेवरवी प्रदान केल्या सुरक्षिततेचे सदस्य कौतुक करतात.
अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री जी ने निकाली थी, ये इसमें मैंने सेवा का लाभ लिया हुआ है. इस बैंक के खाते द्वारा मेरा पैसा कटता है. जब स्कीम लॉन्च हुआ था तब से मेरा कट रहा है पैसा. आगे जाके ये आदमी की बचत का बहुत बड़ा रूप बनेगा. मैं प्रधानमंत्री जी को धन्यवाद देता हूँ.
अटल पेन्शन योजना ही भारताच्या सामाजिक सुरक्षा परिसंस्थेचो एक आधारस्तंभ म्हणून उदेल्या. डिजिटल एकात्मता, बायलांचो सहभाग आणि ग्रामीण भागातल्या लोकांमेरेन पावपाचेर सरकाराचे सतत लक्ष केंद्रित केल्यान संपूर्ण भारतात या योजनेचो विस्तार जावपाक मदत झाल्या.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळ UNSC कायमस्वरूपी सुवात मेळोवपा खातीर भारतान केल्ल्या बोलीक रशियेन परतून तेको दिला। संयुक्त राष्ट्राच्या सार्वत्रिक सभेच्या 80व्या अधिवेशनात रशियेचे विदेश वेव्हार मंत्री सर्गे लाव्हरोव्ह हांणी सध्याच्या जागतिक परिस्थितीचो आढावो घेवपा खातीर UNSC सुधारणा करपाची गरज आसा हाचेर भर दिलो। आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतल्या प्रतिनिधित्व वाढोवपा खातीर ब्राझिला वांगडा कायमस्वरूपी सुवात मेळोवपा खातीर भारतान केल्ल्या अर्जांत रशिया फाटबळ दिता अशें ताणी सांगला। हाचे वांगडाच रशिया हो संयुक्त राष्ट्र संघटनेचो कायमस्वरूपी सुवात मेळोवपा खातीर भारताक आधार दिवपी एकमेव कायम वांगडी जालो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या काळांत भारताचो सांस्कृतिक प्रवास जिवंत परंपरेन रुजिल्लो आसा। परदेशांतल्यान चोरी केल्ली मुर्ती आनी पवित्र अवशेष परतून हाडप हे एक सांस्कृतिक पुनरुजन जाला।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या नेतृत्वाखाला भारताचो सांस्कृतिक प्रवास चैतन्यशील परंपरेत रुजिल्लो आनी संवसारा खातीर उक्त आसा। परदेशांतल्यान चोरी केल्ल्यो मुर्ती आनी पवित्र अवशेष परतून हाडप ते दीर्घ काळा सावन शेणिल्ली पुस्तकां तशेंच पुरातन वस्तू परतून मेळोवपा मेरेन ही संस्कृतीक पुनरुज्जीवनाची एका काळांत शेणिल्ल्यो वस्तू परत हाडपी काणी थारल्या।
आज का भारत अपने इतिहास पर गर्व करता है। बीते एक दशक में हमने देश की धरोहरों के संरक्षण पर मिशन मोड में काम किया है। देश की एंशियंट स्टैच्यूज और आर्टिफैक्ट्स जिन्हें चुराकर विदेशों में बेच दिया गया था उन्हें वापस लाया गया है।
2014 वर्षा सावन 642 चोरी केल्ल्यो पुरातन वस्तू सोदून काढल्यात आणि त्यो परत हाडपाच्या वेगवेगळ्या पावण्यार आसात जाल्यार 2013 वर्षा पयली फकत 13 वस्तू आशिल्ल्यो। दोन वर्सा परत मेळिल्लो म्हळ्यार 3 शेंकड्यातले भगवान बुद्धाचे पी प्रवाह अवशेष। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या कार्यावळीक भारतीय दायजा खातीर एक आनंदाचो दीस अशें म्हळा। हेर पुरातन वस्तू ज्यो मेळ्यात तातूंत UK सावन ब्रह्म आणि ब्राह्मणी हांची फातराची प्रतिमा, अमेरिकेतल्यान मा दुर्गाची फातराची प्रतिमा, अमेरिकेतल्यान नृत्य मुद्रेन नटराजाची वालुकाश्म प्रतिमा, ऑस्ट्रेलियातल्यान बशिल्ले बुद्ध, कॅनडातल्यान पोपट लेडी, अमेरिकेतल्यान बाहुबलीची धातूची प्रतिमा हांचो आस्पाव आसा। तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परदेशांतल्या भोंवणे वेळार अशोच कांय वस्तू परतून दिल्यात। परत मेळिल्ल्या दरेका मुर्तीक, पुनरुज्जीवीत केल्ल्या दरेका स्मारकाक आपल्या मुळाकडेन परतून जोडपी राष्ट्राची काळजाची धड आसा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगिल्ले प्रमाण पारंपारीक दायज हो फकत इतिहास न्हय जाल्यार मनीसपणाची ही एक जाणविकाय आसा।
हेरिटेज केवळ हिस्ट्री नाही बल्कि ह्युमॅनिटी की एक साजी चेतना है।
भारताचो शेजारी संसारीक आतंकवादाचे केंद्र आसा आणि स्वातंत्र्या उपरांत आतंकवादाच्या आव्हानाक तोंड दिवचे पडला असे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला। संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सार्वत्रिक सभेच्या 80व्या अधिवेशनात चर्चेत मंत्री जयशंकर हांणी आता दशका सावन व्हड आंतरराष्ट्रीय आतंकवादी हल्ले त्या एकाच देशांतल्यान जाता असे रेखांकित केला। हिमाचल प्रदेशांतल्या शीत वाळवंटी जैवमंडळ राखीव वाठाराक युनेस्कोच्या संवसारीक जैवमंडळ राखीव जाळयेन आस्पावीत केला। चीनातल्या हांगझू हांगा जाल्ले वर्ल्ड काँग्रेस ऑफ बायोस्फियर रिझर्व्हान ही घोषणा करून या वाठाराचे मोल शाश्वत उदरगतीचे आदर्श म्हणून स्पष्ट केला। भारत आणि पाकिस्तान या पंगडामधी आज दुबईत आशियाय करंड क्रिकेट सर्तीचो फायनल जातली। ही मॅच भारतीय वेळाप्रमाण सांजेवेळा 8 वरांचेर सुरू जातली। आता पुराय खबरो। आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आणि विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडतले। भारताचो शेजारी संसारीक आतंकवादाचे केंद्र आसा आणि स्वातंत्र्या उपरांत आतंकवादाच्या आव्हानाक तोंड दिवचे पडला असे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगला। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज बिहाराच्या दिसभराच्या भोंवडेर आसतले। हिमाचल प्रदेशांतल्या शीत वाळवंटी जैवमंडल राखीव वाठाराक युनेस्कोच्या संवसारीक जैवमंडल राखीव जाळयेन आस्पावीत केला. आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुख्यालय राष्ट्रीय खबरापत्र तुमका आयज सांजे 6:30 वरांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.